लगा कर देख लो कितना लगा सकते हो पैरा, मन को महकने से कैसे रोकोगे, मन तो कस्तूरी ठहरा। कशा हात मित्रांनो, आशा करते नेहमी सारखे खुश असणार, आनंदी असणार। आज एका अशा लेखकाची कविता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते ज्यांचं नाव सगळ्यांसाठी पुरेसं आहे, आणि त्या लेखकाचं नाव आहे विन्ना करंदीकर। खूप काही नाही वाचलंय त्यांच्याबद्दल, पण त्यांनी लिहिलेली एक कविता वाचली आणि ऐकली सुद्धा आहे, आणि तीच कविता आज तुम्हा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते। कारण असं आहे की आयुष्य जगताना, आयुष्यात पुढे जाताना जे काही संकट आपल्या सगळ्यांच्या समोर येतात, ज्या काही प्रॉब्लेम्स आपण सगळेजण फेस करत असतो, आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्या, आपले प्रॉब्लेम्स, असे प्रॉब्लेम कोणाच्याच लाईफमध्ये नसतील, किंवा असं आयुष्य कदाचित कुणाचंच नसेल। पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो तर आपल्यापेक्षाही बिकट परिस्थिती असणारे लोक आपल्याला दिसत असतात, मग आपण कुठेतरी कम्पेअर करायला लागतो की नाही, आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य खरंच खूप कठीण आहे। त्यांच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की नाही, जे काही आपल्याजवळ आहे ते खूप बरं आहे आणि खूप काही आहे आपल्याकडे। मला तर असं वाटतं राहण्यासाठी छत, अंगावरती कपडे आणि दोन वेळेचं जेवण जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही खूप श्रीमंत आहात। आणि पुढे आज आत्ता आपल्यासमोर ज्या समस्या उभ्या आहेत त्याचा विचार करा आणि पुढे काय करायचं आहे या हिशोबाने पावलं उचला। माझ्याकडून होईल का, मी ते करू शकेल का, नाही करू शकले तर काय होईल, किंवा मी जर जे काही करते ते केल्याच्या नंतर काय होईल, ह्या गोष्टीचा विचार न करता फक्त लढत राहा, यालाच अनुसरून ही कविता आहे। ती तुमच्या सगळ्यांना शेअर करते, आवडली तर सगळ्यांना पुढे शेअर करा। आयुष्याला द्यावे उत्तर, विंदा करंदीकरांची खूप सुंदर अशी कविता। आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्यांची, असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयांना मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। तर अशी आहे ती कविता। ही कविता त्या सगळ्या लोकांना जे कुठल्या ना कुठल्या समस्यांना, कुठल्या ना कुठल्या आव्हानांना तोंड देत आहे आणि कुठेतरी स्वतःला खचल्यासारखं बघताय, तर खचून न जाता आयुष्याला उत्तर द्या। आयुष्याला सांगा की तू जरी आमच्यापेक्षा बलवान असला तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहोत, तुझ्यापेक्षा जास्त सहनशील आहोत। तर अशी आहे ही कविता, आवडली तर सगळ्यांना शेअर करा। खुश रहा, हॅपी रहा, लवकरच भेटूया एका नव्या कवितेसोबत, नव्या आशयासोबत, नव्या विषयासोबत। तोपर्यंत खुश रहा, हॅपी रहा, भेटूया लवकरच।